नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बर्वे तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. भारतान पाकिस्तानाकडेन आशिल्ले प्रश्न सोडोवपाक तिसऱ्या पक्षाची मध्यस्थी केन्नाच मान्य करूंक ना आनी फुडारात लेगीत मान्य करचो ना अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांकां खरपणान सांगला. भारत अमेरिका व्यापार कबलात आणि भारत पाकिस्तान मधी मध्यस्थी करपा खातीर खयच्याय पावण्यार अमेरिके वांगडा चर्चा जावंक ना अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मुखार सांगले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षा वांगडा टेलिफोनाचेर संवाद साधलो अशी माहिती विदेश सचिव विक्रम मिस्त्री हांणी दिली. ऑपरेशन सिंदुरा विशी माहिती देताना विदेश सचिव विक्रम मिस्त्री हांणी सांगले,
ट्रम्प के आग्रह पर आज दोनों लीडर्स की फोन पर बात हुई. बातचीत लगभग 35 मिनट चली. प्रधानमंत्री मोदी ने राष्ट्रपति ट्रम्प को स्पष्ट रूप से कहा कि 6-7 मई की रात को भारत ने पाकिस्तान और पाकिस्तान ऑक्यूपाइड कश्मीर में सिर्फ आतंकी ठिकानों को ही निशाना बनाया था. भारत के एक्शन बहुत ही मेजर्ड, प्रिसाइस और नॉन एस्केलेटरी थे.
पाकिस्तानाच्या विनंतीप्रमाणेच भारत आणि पाकिस्तानमध्ये थेट चर्चा जाता असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ह्या वेळार स्पष्ट केले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी भौशीक क्षेत्रातले उपक्रम घटमूट करून आणि खाजगी क्षेत्रातले तज्ञ एकठांय करून संरक्षण क्षमता वाढोवपाचेर भर दिलो. देश संरक्षण पर्यावरण यंत्रणेत खाजगी उद्योगांचे एकीकरण करून स्वदेशीपणाच्या यत्नाक गती देऊक शकता असे ताणी सांगले. कॅनडाच्या यशस्वी भोंवडे उपरांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी क्रोएशियाच्या राजधानीत पावले. भारतीय प्रधानमंत्र्यांची ही पहिलीच क्रोएशिया भेट द्विपक्षीय संबंधात एक नवो अध्याय ठरतली. हे भेटी वेळार दोन्ही देशांमध्ये विज्ञान, तंत्रगिन्यान, शेती, शिक्षण आणि संस्कृती मळार साबार कबलाती जावपाची शक्यताय असा. ताच्या पहिली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी कॅनडात जाल्ल्या G7 शिखर परिषदे वेळार G7 फुडाऱ्या वांगडा मुखेल जागतिक आव्हानां आणि सामायिक आकांक्षाचेर भासाभास केली. बदलत्या संसारात ऊर्जा सुरक्षा, तंत्रगिन्यान, मुळावी बांदावळ आणि गुंतवणूक ह्याच्या विशीं G7 परिषदेत चर्चा झाली. शाश्वत आणि हरित मार्गान सगळ्यां खातीर ऊर्जा सुरक्षितताय सुनिश्चित करपाच्या गरजेचेर प्रधानमंत्र्यांनी भर दिलो. रस्तो येरादारी आणि महामार्ग मंत्रालयान महामार्गावेले प्रवास सोपे करपाच्या हेतान 15 ऑगस्ट सावन वर्सुकी फास्टॅग पास सुरू करपाचो निर्णय घेतला. हे विशीं रस्तो येरादारी आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हांणी सांगले,
अनेक दिनों से लोगों की टोल के बारे में काफी तकरार थी. सरकार ने जो निर्णय किया है वो बहुत बड़े प्रमाण पर जनता को राहत देने वाला है, जिसमें 3,000 रुपए में जो पास है साल भर का, उसकी अगर टोल पे किया जाएगा तो उसकी कीमत कम से कम 10,000 से ज्यादा रुपए का टोल देना पड़ता था, वो केवल 3,000 रुपए में होगा. और ये जो वैलिडिटी है, 1 साल में 200 ट्रिप वो क्रॉस कर सकते हैं.
भाड्यान घेतिल्ल्या वाहनांक ही सुविधा मेळची ना हाच्या खातीर लिंक बेगीनूच हायवे यात्रा ऍप आणि भारताच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच रस्तो येरादारी आणि महामार्ग मंत्रालयाच्या अधिकृत संकेतस्थळार मेळटली अशें गडकरी हांणी मुखार सांगले. भारतीय नौदळान आयज विशाखापट्टणमात झाल्या इतिहासीक सुवाळ्यात एन्टी सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट INS अर्नाळाचे अधिकृतपणान जलावरण केले. ह्या कार्यावळीक संरक्षण मुखेल जनरल अनिल चौहान आणि हेर संरक्षण अधिकारी हाजीर आशिल्ले. INS अर्नाळा उदका पोंदा आशिल्ल्या धोक्यांक आळाबंद हाडपाक सक्षम आसा आणि देशाची दर्यावेली तांक आणि घटमूट करतली असे आमच्या खबराकारान सांगला. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी हालीच झाल्या विकसित कृषी संकल्प अभियान मोहिमेत देशातल्या शेती संशोधन विस्तार आणि उदरगतीच्या अपूर्व एकीकरणाचेर भर दिलो. हे मोहिमेत देशभरातल्या 1.43 लाख गावातल्या 13.4 कोटी शेतकऱ्यांनी वाटो घेतलो असे आज नवी दिल्लीत प्रसारमाध्यमाकडे उलयताना ताणी सांगले. केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव हांणी संसारीक पावण्यार योगाक एक परिवर्तनकारी भलायकी पद्दत म्हणून चालना दिवपा खातीर नरेंद्र मोदी सरकाराच्या सतत यत्नांचेर भर दिलो. आकाशवाणीक दिल्ल्या खाशेल्या मुलाखतीत श्री जाधव हांणी फाटल्या 11 वर्सात सरकारान केल्ल्या कामगिरीविशी माहिती दिली. कामाक संबंधी ताणाक हाताळपा खातीर कामाच्या सुवातेर वायब्रेक सारख्या तंत्राविशी ताणी ह्या वेळार मार्गदर्शन केले. भारतीय अंतरिक्ष यात्री शुभांशु शुक्लाक अंतरिक्षाक व्हरपी XM4 अंतरिक्ष यानाचे प्रक्षेपण 22 जून मेरेन स्थगीत दवरला. अमेरिकन अंतरिक्ष एजन्सी NASA'न अंतरिक्ष प्रयोगशाळेच्या दुरुस्तीचे काम करपाचे आशिल्ल्यान हे प्रक्षेपण फुडे धुकल्ला असे XM स्पेस कंपनीन सांगला. भारतीय हवामान खात्यान फुडल्या 2 दिसात गुजरात, मध्य महाराष्ट्र, कर्नाटक, कोंकण आणि गोयातल्या काही सुवातींनी घोग्यांनी पाऊस पडपाचो अदमास उकतायला. भारतीय कनिष्ठ दादल्यांचो हॉकी पंगड 4 राष्ट्रांमध्ये जावपी सर्तीत वाटो घेवपा खातीर आयज जर्मनीक वचपाक भायर सरलो. कर्णधार अरजित सिंग हुडल हांच्या फुडारपणाखाला हो पंगड 21 जून दिसा यजमान जर्मनी पंगडा आड खेळटलो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळीं 8 जावन 40 मिनटांचेर. नमस्कार.